अनुवाद अध्याय दोन. मोशे आणखीन पुढे म्हणाला, परमेश्वराने मला सांगितल्याप्रमाणे आपण मागे फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानात निघालो. बरेच दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो. परमेश्वर तेव्हा मला म्हणाला, या डोंगराभोवती तुम्ही फार दिवस फिरत राहिला आहात, आता उत्तरेकडे वळा आणि लोकास आणखी एक सांग. तुम्हास वाटेत सेईर लागेल. ही भूमी एसावाच्या वंशजांची, तुमच्या भाऊबंदांची आहे. त्यांना तुमची भीती वाटेल तेव्हा सांभाळा, त्यांच्याशी भांडू नका. त्यांच्यातली तस्सुभर ही जमीन मी तुम्हास देणार नाही, कारण सेईर डोंगर मी एसावाला वतन म्हणून दिला आहे. तुमचे अन्न पैसे देऊन विकत घेऊन खा, पाणीही विकत घेऊन प्या. तुमच्या हातच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास आशीर्वादित केले आहे. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली 40 वर्षे तुमचा देव परमेश्वर तुमच्या सोबत राहिला आहे. तुम्हास कशाचीही वाण पडली नाही. तेव्हा एसावाचे वंशज राहत असलेल्या सेईर वरून आपण गेलो. एलात आणि एसयोन गेबेर वरून येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबाच्या रानातल्या रस्त्याला आपण वळालो. परमेश्वर मला म्हणाला, मवाबाला उपद्रव करू नका, त्यांच्याशी युद्धाचा प्रसंग आणू नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हास देणार नाही, कारण आर नगर मी लोटाच्या वंशजांना इनाम दिले आहे. पूर्वी तेथे एमी लोक राहत असत. ते बहुसंख्य धिप्पाड व अनाकी लोकांप्रमाणे महाकाय होते. या एमींना लोक अनाकी यांच्याप्रमाणेच रेफाई समजत असे, पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात. पूर्वी सेईरात होरी लोकही राहत असत, पण एसावाच्या वंशजांनी त्यांची जमीन बळकावली, होरींचा संहार केला व तेथे स्वतः वस्ती केली. परमेश्वराने त्यांना दिलेल्या देशाचे इस्रायलींनी जसे केले तसेच त्यांनी इथे केले. मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो. कादेश बरण्या सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोचेपर्यंत 38 वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या पिढीतील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने शपथ वाहिल्याप्रमाणे हे झाले. त्यांचा समूह नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून परमेश्वराचा त्यांच्यावर हात उगारलेला होता. या प्रकारे सर्व योद्धे मरण पावले. ती पिढी नामशेष झाली. परमेश्वर मला म्हणाला, तुला आज मवाबाची सीमा ओलांडून आय नगरापलीकडे जायचे आहे. तेथे अम्मोनी लोक भेटतील. त्यांना उपद्रव देऊ नको, त्यांच्याशी युद्ध करू नको. त्यांच्या जमिनीतील वाटा मी तुला देणार नाही, कारण ते लोटाचे वंशज असून त्यांना मी ती वतन दिली आहे. त्या भागाला रेफाई देश असेही म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई लोकांची वस्ती होती. अम्मोनी त्यांना जमजुम्मी म्हणत. जमजुम्मी संख्येने पुष्कळ व सशक्त होते. अनाकी लोकांप्रमाणे ते धिप्पाड होते, पण त्यांचा संहार करायला अम्मोनी लोकास परमेश्वराचे सहाय्य होते. आता त्या जमिनीचा ताबा घेऊन अम्मोनी तेथे राहतात. एसावाच्या वंशजांनाही देवाचे असेच पाठबळ होते. पूर्वी सेईर येथे होरी लोक राहत असत. त्यांनी त्यांना हुसकावून लावले, पण एसावाच्या वंशजांनी होरींचा संहार केला व आजपर्यंत ते तेथे राहतात. त्याचप्रमाणे अव्वी लोक गज्जापर्यंतच्या खेड्यात वस्ती करून होते. त्यांचा कफतोराहून आलेल्या कफतोरी लोकांनी उच्छेद करून त्यांची भूमी बळकावली आणि आता ते तेथे राहत आहेत. पुढे परमेश्वर मला म्हणाला, आता उठा व अर्नोनाचे खोरे ओलांडून जा. हेशबोनाचा अमोरी राजा सिहोन व त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे. तो देश आपल्या ताब्यात घे आणि त्यास लढाईला प्रवृत्त कर. तुमच्याविषयी या सर्व आकाशाखालच्या लोकांच्या मनात आज अशी भीती व दहशत निर्माण करीन की तुमचे वर्तमान ऐकताच ते थरथर कापतील व भयभीत होतील. मग मी कदेमोतच्या रानातून हेशबोनचा राजा सिहोन याच्याकडून तुता करवी सलोख्याचा निरोप पाठवला की तुमच्या देशातून आम्हा जाऊ दे, आमची वाट सोडून आम्ही उजवी डावीकडे वळणार नाही. तू पैसे घेऊन मला खाण्यासाठी अन्न विकत दे आणि पाणीही पैसे घेऊन विकत प्यावयास दे. आम्हास फक्त इथून पलीकडे पायी जाऊ दे. यार्देने पलीकडे आमचा देव परमेश्वर आम्हास देणार असलेल्या जमिनीपर्यंत आम्हास जायचे आहे. सेईरच्या एसाव लोकांनी आणि आर येथील मवाबी लोकांनी आम्हास जाऊ दिले, तसेच तूही कर. पण हेशबोनचा राजा सिहोन आपल्या देशातून जाऊ देईना. आपण त्यास पराभूत करावे म्हणूनच तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यास कठोर केले, त्याचे मन कठीण केले. आज तुम्ही पाहतच आहात की तो देश आपल्या हाती आहे. परमेश्वर मला म्हणाला, सिहोन राजा आणि त्याचा देश हे मी तुमच्या हवाली करत आहे. त्याचा देश तुझे वतन व्हावे म्हणून त्यांचा ताबा घे. आणि तेव्हा सिहोन व त्याची प्रजा याहस येथे आमच्या बरोबर लढाईसाठी सज्ज झाले. परमेश्वर देवाने त्यास आपल्या ताब्यात दिले, म्हणून आम्ही त्याचा त्याच्या मुलांचा व सर्व लोकांचा पराभव करू शकलो. त्यांच्या सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला व पुरुष स्त्रिया मुले बाळे ह्यांच्यासह सर्वांचा समूळ नाश केला. कोणालाही जिवंत ठेवले नाही. तेथील पशु आणि जिंकलेल्या नगरातील लूट मात्र आम्ही आमच्यासाठी घेतली. अर्नोन खोऱ्याच्या कडेला वसलेले अरोयर नगर, खोऱ्याच्या मध्यावरील एक नगर, तसेच अर्नोन खोरे ते गिलादापर्यंत सर्व नगरे आमचा देव परमेश्वर याने आम्हास दिले. आम्हास दुर्गम असे एकही नगर नव्हते. अम्मोन्याचा प्रदेश वगळता फक्त यब्बोक नदीच्या किनाऱ्यावर तसेच डोंगराळ प्रदेशातील नगरांकडे आम्ही गेलो नाही, कारण आमचा देव परमेश्वर याने तेथे जाण्यास बंदी केली होती.